आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज अरुणाचल प्रदेश आणि मिझोरामातल्या लोकांक तांच्या राज्यस्थापना दिसा निमतान परबी दिल्यात. दोन्ही राज्यांनी सैमीक सोबितकाय, गिरेस्त सांस्कृतिक दायज आणि उद्योजक लोकांचो आशीर्वाद असा असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सोशल मीडियावर केल्ल्या पोस्टान सांगले. राष्ट्रीय उदरगती खातीर आपले उल्लेखनीय योगदान आणि वचनबद्धताय राखून ही राज्या प्रेरणा दितात हे सांगून तांणी दोन्ही राज्यातल्या लोकांक प्रगती आणि समृद्धी मेळची अशी इच्छा केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीन चालू आशिल्ल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटाच्या फाटभुयेर संसारीक फुडाऱ्यांकडेन द्विपक्षीय चर्चा केली. प्रधानमंत्र्यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान, नेदरलँड्सचे प्रधानमंत्री डिक शूफ, स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन आणि हेलेनिक रिपब्लिकचे त्यांचे समकक्ष किरियाकोस मित्सोटाकीस यांच्याकडे उलप केले. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आज नवी दिल्लीन ब्राझीलचे कृषीमंत्री कार्लोस फावरो यांच्या वांगडा बसका घेतली. या बसके वेळार ब्राझीलचे कृषीमंत्री आणि त्यांच्या पंगडाकडेन शेतीचेर उपेगी चर्चा केली. आयसीएआर आणि त्याच्या ब्राझील समकक्ष जायत्या क्षेत्रांनी सहकार्य करतले असे माध्यमाकडेन उलयताना शिवराज सिंग चौहान हांणी सांगले.
क्षेत्र में ब्राझील के माननीय मंत्री जी से और उनकी टीम से यहाँ बहुत उपयोगी चर्चा हुई है. एक हमारा आईसीआर और समकक्ष जो ब्राजील की संस्था है इम्ब्रापा, वो कई क्षेत्रों में आपस में सहयोग करेगा. तो उसके साथ एमओयू करने पर हमारा आपस में विचार विमर्श चल रहा है. ब्राजील की काफी रुचि है प्राकृतिक खेती में और जैविक खेती में. ब्राजील सहमत है सेंटर ऑफ एक्सीलेंस यहाँ बनाने के लिए. उस पर भी हमारी व्यापक चर्चा हुई है. इससे दोनों देशों के संबंध निश्चित तौर पर बहुत मजबूत होंगे, सहयोग बढ़ेगा और दोनों देशों की मित्रता दुनिया की स्थिरता के लिए भी जरूरी है.
ब्राझीलान भारतात एक सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करपाक मान्यताय दिल्या अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांनी दिली. अमेरिकेचो अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांनी इराणाक 10 ते 15 दिसा भितर अणुकेंद्रीय करारचेर अमेरिकेकडेन कबलात करपाची शिटकावणी दिल्या. बोर्ड ऑफ पीसाच्या उक्तावण बसके उपरांत पत्रकाराकडेन संवाद साधताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी अमेरिकेक कबलात करपाची इच्छा आसा असे सांगले. नवी दिल्लीत जाल्ल्या एआय इम्पॅक्ट समिटान भारत आणि अमेरिकेमधल्या पॅक सिलिका घोषणापत्र स्वाक्षरी सुवाळ्याक संबोधित करताना गुगल आणि अल्फाबेटाच्या सीईओ सुंदर पिचाई हांणी पॅक सिलिका सायनिंगात भारत आणि अमेरिकेक जोडल्याबद्दल अभिमान असा असे सांगले. समावेशी आणि परिवर्तनकारी एआयचो फुडार घडोवपाक भारत अमेरिका भागीदारीची महत्वाची भूमिका असा असे पिचाई हांणी नजरेक हाडले. एआयचो फायदो सगळ्यांक आणि सगळे वटेन मेळचो हे खातीर दोनूय राष्ट्रांनी एकटा येऊन वावरपाची गरज असा हाचेर तांणी भर दिलो.
We must work together to ensure the benefits of AI are available to everyone and everywhere. The US-India partnership has a critical role to play. Google is proud to serve as a connection point between them, both figuratively and literally. We have teams across both countries working seamlessly together on some of our most important initiatives. Innovations that start in India like Google Pay are making products better for people all over the world.
Khel आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषकात श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमात जावपी निमण्या गट ब सर्तीन ऑस्ट्रेलिया आयज ओमाना आड खेळटलो. सांजवेळा 7 वरांचेर मॅच सुरू जातली. दोनूय पंगड सर्तीतल्यान पयलींच भायर पडल्या कारणान ही मॅच अर्थहीन थारता. या गटांतल्यान झिम्बाब्वे आणि श्रीलंका हांणी सुपर 8 टप्प्यांत सुवात मेळयल्या. फाल्यां कोलंबोच्या आर प्रेमदास आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमात न्यूझीलंड आणि पाकिस्तान हांचे मजगती सर्त सुरू जातली. हवामान. फुडल्या 2 ते 3 दिसांत केरळ आणि माही हांगसर काय सुवातींनी पाऊस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. खात्यान दिल्ले माहितीप्रमाण फुडल्या 3 दिसांत देशाच्या वायव्य आणि मध्य भागांत चडात चड तापमान 3 ते 4 अंश सेल्सियस वाढूक शकता. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40